ईर्ष्या. दहावीला असताना अशाच पद्धतीनं एक आमच्या हायस्कूल मधला एक मुलगा होता आमच्या गावातला, आणि तो आईला जाऊन कंप्लेंट केला की आपल्या गावातली मुलगी ही दहावीला नेहमी पुढे असते, पहिल्या नंबराने येते, आणि मी मुलगा असून कधीच पहिला नंबर मी काढू शकत नाही. मी काढणारच बघ आई, आज दिवस आणि रात्र मी अभ्यास करणार, आणि त्या पोरगीच्या पुढे मी जाणारच बघ, त्या मुलगीच्या पुढे जाणारच बघ. आणि एके दिवशी त्याच्या आईनं येऊन आमच्या आईला ही गोष्ट सांगितली की आमचा मुलगा जो आहे ना तो तुमच्या मुलगीसाठी म्हणतोय, मुलगी असून पुढे कशी काय निघाली. अर्थात ही गोष्ट मीही ऐकलेली होती, परंतु मला जरा सुद्धा त्या मुलाबद्दल एवढी सुद्धा घृणा निर्माण झाली नाही की हा माझ्या बरोबर स्पर्धा करायला लागलाय. मी एकच लक्षात ठेवलेलं होतं परमेश्वराचं महावाक्य की बच्चे हे स्पर्धेचं युग आहे, आणि या स्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धा ही केलीच पाहिजे, परंतु ते कॉम्पिटिशन शुड बी प्युअर अँड पॉझिटिव्ह वे, शुद्ध आणि सकारात्मक आणि चांगल्या भावनेनं स्पर्धा केली पाहिजे. जर आमची लेग पुलिंगची भावना असेल ना, प्रत्येकाला खाली ओढण्याची जर भावना असेल, ज्याला आपण कबड्डीचा खेळ म्हणतो, पाय मागे ओढणे म्हणतो, ही जर भावना माझी असेल, एखादा पुढे निघालेला असेल त्याला मागे खेचण्याची भावना असेल, तर मी कधी कदापिही समाधानी संतुष्ट राहू शकणार नाही. दिवसेंदिवस क्रोध वाढतच जाईल. आणि पाहिलं आम्ही बोर्डाला सुद्धा, भले 1% तो पुढे गेला माझ्या, परंतु मला जरा सुद्धा त्याचा ईर्ष्या किंवा मनामध्ये दुःख नाही निर्माण झालं. तू पहिल्या नंबरने आलास, मी सेकंड नंबरला आले, भले ओके सॉ राईट, पण मला राग करून आणि चिडाचिड करून आणि ओरडून रडून काहीच फायदा नाही ना. एके दिवशी अशाच पद्धतीनं शाळेमध्ये मी माझे जे काही एक्सपिरियन्स आहेत, माझे अनुभव आहेत, मी एवढ्यासाठी शेअर करते सर्वांच्या पुढे की माणसाला अनेक अनेक संकट तर जीवनामध्ये येत असतात, परंतु त्याच्यामध्ये फेस करण्यासाठी किती चांगल्या पद्धतीनं हे ज्ञान आपल्याला किंवा शिक्षण सुद्धा किती मदत करत असत. असंच एके दिवशी दहावीच्या वर्गामधली ही कहाणी मी सांगेन तुम्हाला की त्यावेळेला आमच्या मॅडमनी एक्झाम घेतलेली होती, आणि मला सगळ्यांनाच पेपर्सचे जे काही क्वेश्चन मार्क्सचे जे काही आन्सर्स होते किंवा जे काही आम्हाला त्याच्यातून मिळालेले रिझल्ट होते, तो रिझल्ट आमच्या मॅडम वाचून दाखवत होत्या. आणि त्यांनी सांगितलं की ह्या मुलीचा पहिला नंबर आहे. तर मला मोठं त्याच्यामध्ये उत्सुकता होती की माझा पहिला नंबर येणार नाही, कारण मी अभ्यास पण केलेला नव्हता ठीक. आणि ज्या वेळेला त्यांनी मला पुढे बोलवलं आणि पेपर सगळ्या मुलांना दाखवला, तर आउट ऑफ 75 मार्क्स आय गॉट ओनली 1 मार्क्स. मला फक्त एकच मार्क्स मिळाला होता, आणि इतका वर्ग सगळा हसत होता, आणि मला मात्र इतकं रडायला या लागलो. राग तर आलाच, राग एवढ्यासाठी आला की मॅडमनी मला एकांतामध्ये स्टाफ रूम मध्ये जरी बोलवून सांगितलं असतं की तुला असे मार्क्स पडलेले आहेत, पण तसं नाही केलं त्याने. अगदी सगळ्या मुलांच्या पुढे मला त्यांनी सांगितलं की तुला मार्क्स कमी पडलेले आहेत, तो पहिला नंबर आलेला आहे, अशा पद्धतीने सांगितल्यामुळे मला इतका राग आला मॅडमचा. आणि अर्थात मग मी घरी जाऊन फक्त जेवण नाही काय नाही काय नाही आणि रडायला सुरुवात केली. त्यावेळेला आईने एवढं सांगितलं की तुला हा विषय कच्चा वाटतो पण अभ्यास करतो, बस रडून आणि ओरडून काहीच उपयोग नाही याच्यामध्ये. आणि त्याच वेळेला आम्हाला एक मैत्री शरण गुप्ता, विशेष करून त्यांची पण कविता होते, आणि विशेष करून हरिवंशराय बच्चन जे अमिताभ बच्चनचे वडील होते, त्यांची पण एक खूप सुंदर कविता होती. मी आपल्या पुढे ही शेअर एवढ्यासाठी करेन की आपल्याला जरी कितीही समस्या आल्या तरी त्याच्यामध्ये आपण फेस करू शकतो. मैं ढूंढता तुझे था जब कुंज और बन में, मैं ढूंढता तुझे था जब कुंज और बन में, तू खोजता मुझे था किसी दीन के वतन में. अर्थात हे प्रभु, मी तुला शोधत होतो सगळीकडेच, परंतु तू मात्र कुठे होतास. मैं था तुझे ढूंढता जब कुंज और बन में, रानावनामध्ये मी सर्वत्र मी तुम्हाला शोधत होतो. पुढे असं म्हटलेलं आहे कवीनी, बाजे बजा बजा के मैं था तुझे रिझाता, बाजे बजा बजा के मैं था तुझे रिझाता, संगीत में भजन में तब तू लगा हुआ था पतितों के संघटन में. अर्थात हे प्रभू, मी तुला भक्तीमध्ये खूप खूप बोलवलं, परंतु तू मात्र जी काही पतित आहेत त्यांना मात्र संघटन करून त्यांना पवित्र करण्याच्या मार्गाला लागलेला होतास हे मला माहित नव्हतं. पुढे कवी म्हणतो, कठिनाईयो दुखों का इतिहास ही सुयश है, मुझको समर्थ कर तू बस कष्ट के सहन में. कठिनाई येणार, समस्या येणार, बस मला समर्थ कर तू कष्ट सहन करण्यामध्ये. दुख मे न हार मानू, सुख मे तुझे न भूलू, ऐसा प्रभाव भर दे मेरे अधीर मन में. दुखामध्ये हार मानता कामा नये आणि सुखामध्ये हे प्रभू मी तुला विसरता कामा नये, बस एवढी शक्ती मला तू दे. खरच ही कविता कधी 10वीत असताना मी वाचली असेल, परंतु आयुष्यभर मला ही खूप खूप कामाला आली, खूप हिला मला शक्ती दिली. कारण ह्या कवितेचा एक कविता म्हणून आम्ही अभ्यास केला, मार्क्स काढले, परंतु त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन जे आहे किंवा त्याचा जो व्यावहारिक दृष्टिकोनातून जो लाभ आहे तो मात्र मला या ब्रह्मकुमारी विद्यालयात आल्यानंतर खूप शिकायला मिळाला. कारण खरोखरच परमपिता परमात्मा शिव जे आज पतित आत्मे आहेत त्यांना संघटित करून त्यांना हे ईश्वरीय ज्ञान अमृत पाजून त्यांच्यामध्ये आमूलाग्र परिवर्तन करत आहेत आणि क्रोधातून मुक्त होण्यासाठी अर्थात शांत आणि सुखी जीवन बनवण्यासाठी आम्हाला ते गाईडलाईन देत आहेत. परमेश्वर सांगतात बच्चे हर एका पाठ अपना अपना है, हम किसी के भी रोल को चेंज नहीं कर सकते हैं. प्रत्येकाचा पाठ हा आपला आपला आहे, तो त्याचा पाठ खूप छान पद्धतीने प्ले करत आहे, पण मलाही माझा पाठ प्ले करायचा आहे. आणि याच्यासाठी क्रोधावर विजय मिळवण्यासाठी ईश्वराने हे सांगितलं, बच्चे शुभ भावना शुभ कामनांचे भरपूर राहो. इतकं तुम्ही सर्व मनुष्यात्म्यांच्या बद्दल एवढ्या चांगल्या भावना ठेवा, सगळ्यांचं कल्याण हो, सगळ्यांचं भलं हो. भले जरी एखादा निंदक असेल, आमच्या मराठीमध्ये पण म्हटलं जातं निंदकाचे घर असावे शेजारी, परंतु आम्ही तर म्हणतो असावंच घरी, तर शेजारी कोण जाणार प्रत्येक वेळेला, घरीच असावा. कारण घरामध्ये ज्या वेळेला एखादी व्यक्ती अशी भेटते आपल्याला, भले आपला राग येत असतो त्याचा, परंतु त्याच्यामध्ये खूप काही कल्याण आपल्याला असतं. निंदा करणारी व्यक्ती, आपले अवगुण दाखवणारी व्यक्ती, म्हणजे फुकटाळ मध्ये आपले सगळे मनाचे रोग दूर करणारी एक सायकोलॉजिस्ट आहे असं समजू आपण. कारण आज पहा की आपल्या देशामध्ये कुणीही कुठेही भेटले ना आपले जे काही विचार आहे ते ऐकत बसतात, अगदी कुठे मग ते पारावर असू दे किंवा एसटी स्टँड मध्ये असू दे किंवा आणि कुठेही आपण बसलेलो असू ना मित्र एकमेकांना आपण आपले जे काही टेन्शन आहे किंवा जे काही आपले दुःख आहे ते आपण शेअर करू शकतो. परंतु जर बाहेरच्या देशामध्ये पाहिलं आपण तर ते दुःख असं कुणी ऐकायला बसलेलं नसतं, तुम्हाला त्या मनोरोग तज्ञाकडे जावं लागेल आणि तो मनोरोग तज्ञ व्यवस्थित तुमचं ऐकून घेईल सगळं दुखणं आणि व्यवस्थित तुमच्याकडून तो पैसे पण वसूल करेल. परंतु आमच्या देशामध्ये असं आहे की आम्ही कुणापुढेही आमचे मनोद्गार व्यक्त करू शकतो. तर अशा पद्धतीने एकंदरीत क्रोध जो आहे, आता ह्या क्रोधावरती जर कंट्रोल करायचं असेल तर दुसरी गोष्ट आहे की जे आम्ही आमच्या विद्यालयाचे विशेष करून संस्थापक प्रजापिता ब्रह्मा आहेत की ज्यांच्या अनुभवातून आम्ही शिकत गेलो की कशा पद्धतीने त्यांनी सुद्धा क्रोधावरती विजय मिळवला. एके दिवशी असाच एक व्यक्ती साधू होते ते आणि खूप ते ब्रह्मा बाबांना खूप अपशब्द बोलत होते आणि इतकं त्यांची निंदा करायचे. मग हे ऐकणारे ब्रह्मावस्त एके दिवशी ब्रह्मा बाबांना म्हणतात की बाबा रोज 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 उठून ह्याचं आपण ऐकायचं, आपण काहीतरी ह्याच्यावरती ऍक्शन घेतलीच पाहिजे. मग ब्रह्मा बाबांनी विचारलं आता काय करावं बरं आपण, तर मुलांनी सांगितलं की नाही आपण सर्व कोर्टात जाऊया आणि याच्यावरती केस करूया, त्याशिवाय हा व्यक्ती गप्प बसणार नाहीये. कारण आपलं चुकत नसेल, आपण एकदा बसलो शांत, दोनदा बसलो, तीनदा बसलो, चारदा बसलो शांत, तर हा आपल्या शांतीचा खूपच गैरफायदा घेणार आहे ही व्यक्ती आणि एक दिवस आपल्याला त्याला दाखवावंच लागेल, केस आपण करूया. त्यावेळेला ब्रह्मा बाबा म्हणतात की बाळानो केस करून याच्यावरती सोल्युशन मिळणार नाहीये. पहा खूप सुंदर उत्तर दिलेलं आहे ब्रह्मा बाबांनी, ते म्हणतात की कभी बेटे के ऊपर बाप केस कर सकता है क्या, मुलावरती कधी बाप केस करू शकतो कोर्टामध्ये, नाही ना. आम्हाला काय करावं लागेल, हे सहन करावं लागेल. एक दिवस त्या साधू महाराजांनी त्यांची माफी मागितली की मी किती तुम्हाला त्रास देत होतो, किती बोलत होतो, माफ करा. आपल्याला वाटतं की मी कुठपर्यंत सहन करायचं, सहनशक्तीला सुद्धा कुठेतरी मर्यादा आहे ना. कुठे प्रेम सहन करायचं पाहूया आपण की एक परमात्मा सुद्धा किती प्रचंड सहनशील आहे. आज आम्ही ईश्वराबद्दल किती काही बोललोय, काहीही त्याच्यावरती आम्ही जे काही रिमार्क दिलेले आहेत, परमेश्वर असा आहे तसा आहे सर्व व्यापी आहे अमुक आहे तमुक आहे, परंतु परमेश्वराची जी काही सहन करण्याची जी कपॅसिटी आहे प्रचंड आहे. परमेश्वरा कधी क्रोध येतो का? बघू एक छोटस उदाहरण आपण. येतो का त्याला क्रोध? एके दिवशी एक वृद्ध आजोबा, वय वर्ष त्यांचं असेल 80, आणि ते बाहेर निघालेले होते आणि फिरत फिरत जात असताना एकदम वादळ सुटलं, मोठ मोठ्यानं पाऊस यायला लागला, जोरात पाऊस आला आणि ते आजोबा शेवटी कुठेतरी आसरा शोधायला लागले आणि त्यांना एक घर दिसलं. त्या घरामध्ये ते गेले, त्या घरातल्या मालकाने सांगितलं या या आजोबा बसा, थोडा वेळ थांबा, पाऊस कमी झाल्यानंतर मग जा तुम्ही. तर ते आजोबा आज गेल्यानंतरच इतक्या शिव्या त्याला परमेश्वराला आणि ते म्हटले की इतका हा परमेश्वर विचित्र आहे, हा तो मी नेमका बाहेर पडायला आणि पाऊस सुरू केला वगैरे 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 खूप 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 काही बोलतो तो परमेश्वराला, खूप शिव्या पण देतो. त्यावेळेला ते मालक जे घराचे असतात ना ते म्हणतात की हे बघा आजोबा, एक तरी तुम्हाला आसरा दिला त्यानं परमेश्वरानं आणि तुम्ही आणखीन त्याला शिव्या द्यायला नाही, चालता हो आमच्या घरातून जा आत्ताच आता निघून जा इथून. आणि खरोखर त्या घर मालकानं काय केलं, त्याला बाहेर हक्कलं. पुन्हा तो व्यक्ती तसाच पावसात मध्ये कुडकुड कुडकुड करत उभा राहिलेला होता आणि एक आकाशवाणी झाली. घर मालक ऐकतो, अरे बाळ जवळजवळ गेली 80 वर्षापासून, समज एक 5-6 वर्ष त्याची समजू त्याची समज येईपर्यंत निघून गेले असतील, पण 10 वर्षापासून 80 वर्षापर्यंत जवळजवळ 74 वर्ष तो जो काही बोलत होता मला, जे काही शिव्या देत होता, जे काही करत होता, मी सगळं काही सहन केलं रे. आणि 1-2 मिनिटं तू आता तुझ्या पुढे मला शिव्या देतो तेवढं तू सहन करू शकत नाहीस? खरोखर तुलाच क्रोध जास्त आहे त्या म्हाताऱ्यापेक्षा. जा बघू, तू जर माझा खरा बच्चा असतील ना जा तर आज घे. कमाल आहे परमेश्वराची की इतकं आज आम्ही बोलतो. कधी कधी आपल्याला काय वाटतं, आम्ही राग का काढतो ईश्वरावरती, क्रोध का करतो त्याच्यावरती? जर समजा आपल्या घरामध्ये कुणी एक्सपायर झालं असेल, अर्थात कुणी वारलं असेल, घरामध्ये आणखी काय प्रॉब्लेम्स आले असतील किंवा धंद्यामध्ये लॉस झालेला असेल, धंदा चालत नसेल नीट, मुलाला सर्व्हिस नसेल आणि काही काम, परंतु आम्ही देवाकडे सुद्धा जातो ना एवढी मोठी लिस्ट घेऊन जातो, बस देवा एवढी कामं कर. देव काय आपला नोकर आहे का? आपण जे काही सांगू ते करायला. जर आपण परमेश्वर, एकदा असंच एक डॉक्टर मला म्हटलंय की मी देवाला मानत नाही, भले मानतो आहे एक परमेश्वर म्हणून, परंतु काय मागत नाही मी देवाकडं काहीच नाही. मी म्हटलं का बरं मागत नाही तुम्ही? तर त्याने सांगितलंय की एवढे विश्वातले मुलं आहेत त्याची, एवढे विश्वातले माणसं आहेत, ते सगळे तर मागत असतात आणि मी आणि मागून आणखीन देवाला जास्त मी एंगेज करू इच्छित नाही. हा झाला थोडासा भाग हसण्याचा, परंतु विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आम्ही सुद्धा राग करतो ईश्वरावरती कशासाठी, आमची कामं करत नाही तो नाही. आपण नेक दिशेने जर चांगल्या मार्गाने जर काम करत असू ना, आपल्या इच्छा आपण पुऱ्या करू शकतो, परंतु क्रोध करण्यात काहीच पॉइंट नाही आहे. दुसरी गोष्ट, जर क्रोधावर मला विजय मिळवायचा असेल तर एक छोटीशी एक स्टोरी मी तुम्हाला सांगेन की ज्या स्टोरीतून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे, जे मला पण शिकायला मिळालेलं आहे. एके दिवशी एका राजाकडे एक गरीब व्यक्ती येते आणि त्या गरीब व्यक्तीकडे आता ती भिकारीच असते आणि त्याच्याकडे एक मोठं पोतं असतं. त्या पोत्यामध्ये छान असे छान हस्ताक्षरांमध्ये लिहिलेले असे कागदाचे गोळे असतात आणि तो राजाला म्हणतो की हे राजन, एक कागद यातला घ्यायचंच पण 1,00,000 रुपये तू द्यायचेस मला. मग सगळेजण म्हणतात प्रधान वगैरे, नाही नाही राजा याला हकलून द्या ना, हा काही चांगला व्यक्ती नाही आहे, एका कागदाच्या गोळ्यासाठी 1,00,000 रुपये कुणी मोजले असतील काय? नाही नाही जा तू ह्याला हकलून द्या. राजा म्हणतो नाही नाही अतिथी देवभव. चला, राजाची ऑर्डर आल्यानंतर राजा म्हणतो की 1,00,000 रुपये ताबडतोब ह्या व्यक्तीला द्या. बस राजा एक त्याच्यातून कागद घेतो काढून आणि 1,00,000 रुपये देतो. भिकारी निघून जातो, कागद वाचतो, इतकं सुवाच्य हस्ताक्षरामध्ये त्या कागदावरती लिहिलेलं असतं, क्रोधावर विजय मिळवा. पहा, मार्केटमध्ये गेल्यानंतर एखादी वस्तू जर आपण महागडी काही खरेदी केली असेल, मच्छिनी मातीची त्या वस्तू असतील किंवा आणि काय असेल, आणि जर फुटलं समजा तेवढा राग येतो आपल्याला, आपण म्हणतो काय फुटू दे नाही, त्याच्या पाठीमागे पैसा मोजले आपण, खूप राग येतो आपल्याला. तसंच झालं. अर्थात राजाने सुद्धा, बापरे 1,00,000 रुपये देऊन मी काय केलेलं हे 3 वाक्याचं 3 शब्दांचं हे कागद मी घेतलाय विकत, अर्थात हे मोस्ट व्हॅल्युएबल आहे माझ्यासाठी. आणि खूप दिवसभर त्याचं चिंतन केलं राजानं. दिवसभर तो एकच विषय, क्रोधावर विजय मिळवा, क्रोधावर विजय मिळवा, क्रोधावर विजय मिळवा. बस ते एक वाक्य एवढं त्याच्या ब्रेन मध्ये त्याने फिट करून टाकलेलं होतं, सबकॉन्शियस माइंड मध्ये एवढं फिट झालेलं होतं ते. बस नेहमीची दिवसभराची रुटीन काम तू करून राजा ज्या वेळेला रात्री बेडरूम मध्ये येतो, शयनागृहामध्ये येतो, त्यावेळेला तो पाहतो तर काय, महाराणीच्या शेजारी एक तरुण युवक झोपलेला आहे आणि पालता झोपलेला आहे असा. इतका त्याला राग येतो, तो म्हणतो आहे कोण हा तरुण, कशी हिंमत झाली यायची तर यायची, आणि मॅनाचं तलवार काढून त्याच्यावर वार करणार. एवढ्या त्याला ते वाक्य आठवत, क्रोधावर विजय मिळवा. बस तो पुन्हा ती तलवार मॅनात ठेवून देतो आणि पालता झोपलेला जो युवक असतो त्याला तो सरळ करून बघतो, अरे बाप रे काय आहे हे. तर पहा की दिवसभर अरण्यामध्ये जाऊन शिकार करून आलेली, राजकुमाराचा ड्रेस घातलेली एकुलती एक राजकन्या होती ती. विचार करतो, बाप रे जर मी आता मारला असतं तर ही माझी करोडो रुपयाची, ही माझी लाख मोलाची माझी मुलगी गेली असती. आणि त्या वाक्याचं तो पुन्हा एकदा थँक्स अदा करतो, क्रोधावर विजय मिळवा. जर मी क्रोध केला असता, मारला असता माझ्या मुलगीला. पहा एक छोटीशी ही गोष्ट आहे, परंतु एक छोट्या छोट्या कारणावरनं जर आम्हाला राग येत असेल, आता आम्हाला शिकायला हवं, आता आम्ही मोठे आहोत, लहानांच्या सारखे असं क्रोध वारंवार करत राहू तर आपल्याच बुद्धीला त्रास आहे, आपल्याच मेंदूला त्रास आहे. जर आम्ही क्रोधी होऊन जर अगदी इतके काही काही व्यक्ती इतके क्रोधी होतात की लाल लाल झालेले असतात, त्याचे चेहरे पण लाल असतात अगदी, आणि काय करतील ते सांगता येत नाही. अशा वेळेला एक युक्ती आहे की त्या क्रोधी व्यक्तीच्या पुढे उभेच राहू नका. जर क्रोध आलेला असेल तर पुन्हा ती व्यक्ती तुमच्या पुढे येऊन उभी राहील, पुन्हा तुम्ही जा निघून तिथे बाहेर कुठेतरी, पुन्हा ती व्यक्ती येईल. परंतु तुम्ही बाहेर जरी एखादं स्थान बदली केलात आणि ती व्यक्ती जर फॉलो करत असेल, तर आता आपल्याला हे करावं लागेल की एक्सटर्नली चेंज करण्यापेक्षा स्वतःला आता इंटरनली आपल्या विचारांना चेंज करावं लागेल. आंतरिक दृष्टिकोनातून आपल्याला विचार करावा लागेल की एकतरी आम्हाला घर सोडून चालणार नाही, त्या व्यक्तीला सोडून चालणार नाहीये, परिस्थिती तर राहणारच आहे, परंतु आता मग पुन्हा चेंज व्हावं लागेल. ती व्यक्ती चेंज होण्याच्या मार्गावर नाहीये. मला असं वाटतं की त्या व्यक्तीचा क्रोध निघून जायला पाहिजे, कारण त्या व्यक्तीच्या क्रोधानं पै पावणे सगळे नाराज आहे, डिस्टर्ब आहेत, समाज डिस्टर्ब आहे, सगळ्या गोष्टी जर डिस्टर्ब होत असतील तर ते व्यक्ती ठेवण्यात अर्थच नाहीये. परंतु नाहीये, आमचं हे विद्यालयाची फिलॉसॉफी हे शिकवते की स्थान बदलणार नाही, व्यक्ती बदलणार नाही, बस आय हॅव टू चेंज माय अॅटिट्यूड. मला माझा जो दृष्टिकोन आहे तो आता बदलावा लागेल त्या व्यक्तीबद्दल. त्या व्यक्तीचा स्वभावच तो आहे, अर्थात ती व्यक्ती अधीन आहे. अधीन व्यक्ती जर असेल तर माझ्या शुभ भावना शुभकामना इतक्या त्या व्यक्तीबद्दल पाहिजेत की ती व्यक्ती जरी क्रोध केली तरी माझ्यावर त्याचा इफेक्ट होता का.